चीनी मंडी .com पॉडकास्ट।
हरियाणा शहाबाद सहकारी साखर कारखान्यामध्ये गाळप हंगाम सुरू। शहाबाद आमदार आणि हरियाणा शुगरफेड चेअरमन रामकरण काला यांनी मंगळवारी शहाबाद सहकारी साखर कारखान्याच्या 37व्या गाळप हंगामाचे उद्घाटन केले। त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांची प्रत्येक क्षेत्रात महत्वाची भूमिका आहे आणि त्यांना कारखान्यांना ऊस पोहोचवण्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये या कारखान्याने वेळेत हरियाणाच नाही तर पूर्ण भारतामध्ये आपल्या कार्यशैलीमुळे विक्रम प्रस्थापित केलाय आणि हा कारखाना शेतकऱ्यांच्या खात्यावर वेळेवर ऊसाचे पैसे जमा करतो। शहाबाद साखर कारखान्याचे प्रबंध निदेशक वीरेंद्र चौधरी यांनी सांगितले की 2020-21 गाळप हंगामासाठी या कारखान्याचे जवळपास 11% रिकव्हरीसह 80 लाख क्विंटल ऊसाचे गाळप करून 8.80 लाख क्विंटल साखर उत्पादनाचे ध्येय ठेवले आहे।